शंभर एकरावर विस्तारलेला भाग्यलक्ष्मी उद्योग समूह हा बांधकाम क्षेत्रातील एक नामांकित उद्योग समूह आहे. भाग्यलक्ष्मी उद्योग समूहामध्ये पोलाद ह्या ब्रँड नावाने बांधकामाच्या सळ्यांचे व बिलेट्सचे उत्पादन केले जाते. जून 2005 मध्ये सुरू झालेला हा उद्योग समूह आज त्याच्या गुणवत्तेमुळे ओळखला जातो. स्टीलची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मेक इन इंडिया ह्या विचारसरणीवर ह्या पोलादाच्या नवीन स्टील प्लांटची संपूर्ण उभारणी स्वदेशी बनावटीच्या यंत्रसामुग्री व तंत्रज्ञानावर केलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिउच्च दर्जा, कमीत कमी मनुष्यबळाचा वापर, अत्यल्प प्रदूषण, पाण्याचा पुनर्वापर व बचत, तरीही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन देणारा हा प्रकल्प आहे. पोलादच्या मजबूत लोखंडी सळ्यांची निर्मिती सुरू होते कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या युनिटपासून. त्यावेळेचा या प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प होता. येणारा कच्चा माल वेगळा करण्यासाठी तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक मशीन्सचा वापर केला जातो.